वेलकम बॅक रसिकहो. काय कशी काय वाटली गाणी? प्रत्यक्ष परिषदेमध्ये, वेध व्यवसाय परिषदेमध्ये ही गाणी मी जेव्हा विद्यार्थ्यांना शिकवतो तेव्हा त्याचं प्रयोजन काहीसं वेगळं असतं. मला या विद्यार्थ्यांशी संवाद साधायचा असतो, गाण्यामधून, सुरांमधून, लईमधून त्यांना रंगमंचावरती जे काही घडणार असतं त्याच्याशी एकतान करायचं असतं. परंतु या गीतसंग्रहाची तयारी करत असताना आम्हा सर्वांना असं जाणवलं की या गाण्यांच्या सांगीतिक अंगाकडे, त्यातल्या मेलडीकडे आपल्याला खूप जास्त लक्ष द्यायला पाहिजे, तो भाग अधिक परिणामकारक व्हायला हवा. या दृष्टीनं आमच्या संपूर्ण संचानं या गाण्यांवरती अतोनात मेहनत घेतली आहे. खरं म्हणाल ना तर हा गीतसंग्रह म्हणजे अनौपचारिक शिक्षणाचा एक सुरेल प्रयोगच आहे. हसत, खेळत, तालात, सुरात जगण्यामधल्या आव्हानांना कसं तोंड द्यावं याचं शिक्षण ही गाणी देतात. एखादं गाणं आपल्याला जेव्हा आवडतं ना आणि ते जेव्हा आपल्या मनात उतरतं, रेंगाळतं, तेव्हा काही काळाने आपण आपोआपच ते गाणं गुणगुणायला लागतो. आमची ही सगळी गाणी तुम्ही अशीच ज्या क्षणाला आपोआप मनात गुणगुणायला लागाल ना, तीच आम्हा सगळ्यांसाठी तुमच्या पसंतीची पावती असेल. आता ऐकूया जोश मस्ती अपने अंदर. मूळ गाण्यातली जोश मस्ती आणि संगीतातली मेलडी कशी एकरूप झाली आहेत या गाण्यात.
जोश मस्ती अपने अंदर, हम है वही कलंदर, मेहनत जिनकी मुट्ठी में है उनका नाम सिकंदर.
जोश मस्ती अपने अंदर, हम है वही कलंदर, मेहनत जिनकी मुट्ठी में है उनका नाम सिकंदर.
खुद की कमाई नहीं है जिसकी, उसकी झोली खाली, गर्व नहीं है जिसे देश पर, उसकी राह निराली. खुद की कमाई नहीं है जिसकी, उसकी झोली खाली, गर्व नहीं है जिसे देश पर, उसकी राह निराली. हरी भरी इस धरती माँ को और बनाए सुंदर. साथ हमारे आओ प्यारे, देखे नए नजारे, भविष्य नीला आसमान, हम छोटे बड़े सितारे. साथ हमारे आओ प्यारे, देखे नए नजारे, भविष्य नीला आसमान, हम छोटे बड़े सितारे. सर है ऊंचा, पैर है पक्के इस मिट्टी के अंदर.
मेहनत जिनकी मुट्ठी में है उनका नाम सिकंदर.
अपना सुख देखे लेकिन औरों के घर भी बसाए, जाति धर्म के नाम पर मानवता को न जलाए. अपना सुख देखे लेकिन औरों के घर भी बसाए, जाति धर्म के नाम पर मानवता को न जलाए. परंपरा से गहरा रिश्ता, नई दिशा का आदर.
मेहनत जिनकी